आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विकास आणि स्थिरतेचा मार्गदर्शक. राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगारावर सरकारचा भर, पंतप्रधान नरेंद्र मोदी. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात 135 जण मृत्युमुखी, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचं दुसरं पदक, सरबजोत सिंगसह कांस्य पदकाला गवसणी, तर भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम. आणि देशाच्या बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा. महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापुरात धरणांमधून विसर्ग सुरू. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. देशवासियांसाठी राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार यावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत काल आयोजित केलेल्या विकसित भारताच्या दिशेने प्रवास केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 यानंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. देशात रोजगाराला चालना देणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे विशेष लक्ष देण्याचं आश्वासन देऊन सरकार नागरिकांना राहणीमानातील सुलभता आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 8% पोहोचत असून भारत जागतिक पातळीवरील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे दिवस फार दूर नसल्याचं मोदी म्हणाले. जगासाठी भारत हा विकास आणि स्थिरतेचा मार्गदर्शक ठरत असून सरकार ज्या वेगानं पायाभूत संरचना सुविधांची उभारणी करत आहे ती अभूतपूर्व आहे. भारताची धोरणं, समर्पण, दृढनिश्चय आणि निर्णयक्षमता जगभरातून परदेशी गुंतवणूक आकर्षित करत आहे असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 14 क्षेत्रातल्या 755 अर्जांना उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत मान्यता देत त्यायोगे 8 लाख रोजगारांची निर्मिती करून 1,23,00,000 रुपये प्राप्त केले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी लोकसभेत लेखी उत्तरामध्ये काल ही माहिती दिली. सरकारनं देशाची उत्पादन क्षमता आणि निर्यात वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत 1,97,000 कोटी रुपये खर्चाचा आराखडा जाहीर केला होता. या योजनांचा उद्देश हा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक आकर्षित करणं आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणं तसंच उत्पादन क्षेत्रात आकार आणि प्रमाण यांच्यातली अर्थव्यवस्था आणण्याचं असल्याचंही प्रसाद यांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काल शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठीच्या राष्ट्रीय परिवीक्षा आणि प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या NAT2 पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच शिकाऊ उमेदवारांसाठी 100 कोटी रुपयांचा भत्ता थेट खात्यात हस्तांतरित करण्यात आला. हे प्रशिक्षणार्थी माहिती तंत्रज्ञान, उत्पादन, स्वयंचलित वाहनं आणि इतर क्षेत्रात शिकत आहेत. तरुणांच्या कौशल्य आणि रोजगार क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाशी हा पुढाकार निगडीत आहे. याप्रसंगी बोलताना प्रधान म्हणाले की NAT पोर्टल हे शिकाऊ प्रशिक्षणाचं लोकशाहीकरण, कौशल्यातलं अंतर भरून काढणं, तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करत त्यांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा प्रयत्न आहे. या पोर्टलमुळे शिकण्याच्या संधीचा आवाका वाढेल आणि उमेदवार, रोजगार प्रदाता यांच्यात समन्वय वाढण्यास मदत होईल. प्रशिक्षणार्थी व्यवस्थेत विविध उदयोन्मुख क्षेत्रांचा समावेश असावा असंही प्रधान म्हणाले. देशातल्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा उपयोग करून घेण्यासाठी सर्व हितसंबंधीय भागीदारांनी सर्वसमावेशक धोरण आखण्याचं तसंच सर्व शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना या पोर्टलमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या शुक्रवारी होणाऱ्या राज्यपालांच्या 2 दिवसीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच परिषद आहे. राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या माहितीनुसार सर्व राज्यांचे राज्यपाल या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन 3 दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळात अनेक मंत्री, उपमंत्री आणि व्यापारी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान त्यांना धोरणात्मक भागीदारीचं स्वरूप देण्यात आलं होतं. केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात काल झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 135 वर पोहोचली असून ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिसरातल्या विविध रुग्णालयांमध्ये 186 जखमींवर उपचार सुरू असून सुमारे 200 नागरिक बेपत्ता आहेत तर 150 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात लष्कर आणि नौदलाच्या जवानांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. केरळमध्ये आजपर्यंत राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान जिल्ह्यात 45 मदत शिबिरं सुरू करण्यात आली असून त्यामध्ये 3069 लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज वायनाडला भेट देणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना भारतानं सुपर ओव्हरमध्ये जिंकला. या विजयामुळे भारतानं ही मालिका 3-0 अशी जिंकली आहे. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका केवळ 2 धावा करू शकली तर सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडूवर मारलेल्या चौकारानं भारतानं हा सामना सहज जिंकला. तत्पूर्वी नियमित सामन्यात भारतानं 137 धावा केल्या तर एक वेळ 2 बाद 110 अशी मजबूत स्थिती असलेल्या श्रीलंकेनं देखील तेवढ्याच धावा केल्यानं सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मंगळवारी भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. त्यांनी दक्षिण कोरियाच्या ओ ए जिन आणि लिन वोन हो यांचा 16-10 असा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच क्रीडा प्रकारात एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं मिळवणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. आज स्पर्धेच्या 5व्या दिवशी भारतीय खेळाडू मुष्टीयुद्ध, तिरंदाजी, नेमबाजी आणि बॅडमिंटनचे सामने खेळणार आहेत. नेमबाजीत ऐश्वरी प्रताप सिंग तोमर पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पात्रता स्पर्धेत भाग घेणार आहे तर महिला ट्रॅप नेमबाजी पात्रतेच्या पहिल्या दिवशी 68 गुण मिळवणाऱ्या श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी कुमारी पात्रता फेरीच्या 2व्या दिवशी आज पुन्हा मैदानात उतरतील. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची लढत इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीशी तर एचएस प्रणायची लढत व्हिएतनामच्या डच फाट लीशी होणार आहे. महिला एकेरीत पीव्ही सिंधूची लढत एस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाशी होणार आहे. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण कर्नाटकात तसंच उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यात उद्या अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 4 ते 5 दिवसात मान्सून हळूहळू उत्तरेकडे सरकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुण्यात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे तर सांगली जिल्ह्यात धरणांच्या क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं कोयना आणि इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सावध राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं आणि पाटबंधारे विभागानं दिला आहे. कोल्हापुरात काल रात्रीपासून पाऊस पुन्हा सुरू झाल्यानं राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे पुन्हा उघडले आहेत. तुळशी धरणातूनही विसर्गात वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जगासाठी विकास आणि स्थिरतेचा मार्गदर्शक. राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगारावर सरकारचा भर, पंतप्रधान नरेंद्र मोदी. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात 135 मृत्युमुखी, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचं 2रं पदक, सरबजोत सिंगसह कांस्य पदकाला गवसणी. तर भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम. आणि देशाच्या बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा. महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापुरात धरणांमधून विसर्ग सुरू. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. पुणे केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.